नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नव्या वक्फ कायद्याच्या कलम 9 आणि 14 नुसार वक्फ बोर्ड आणि कौन्सिलवर कोणतीही नियुक्ती केली जाणार नाही असा हंगामी आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला तशी हमी दिली. येत्या 7 दिवसात सरकारतर्फे उत्तर देऊ असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं. पुढची सुनावणी 5 मेला होईल. ही सुनावणी फक्त प्राथमिक हरकती आणि हंगामी आदेशासाठीच्या निर्देशाकरता होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी स्पष्ट केलं. पुढच्या वर्षी मार्च अखेरपर्यंत देशातून नक्षलवादाचा बिमोड होईल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची त्यात महत्वाची भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशात नीमच इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 86व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जगभरात मंदीचं सावट असतानाही या वर्षात भारताची अर्थव्यवस्था मात्र 6.5% दरानं वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार आणि विकास अहवालात म्हटलं आहे. विकासाला चालना देणारा खर्च आणि वित्तीय धोरणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठं पाठबळ मिळत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. राज्य सरकारचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार नामवंत अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1509 अंकांची वाढ झाली आणि तो 78,553 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 414 अंकांची वाढ नोंदवत 23,851 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.